भगवंतांमध्ये आणि अर्जुनामध्ये जो ज्ञानाचा संवाद झाला त्याच्यामध्ये भगवंत मुख्यतः म्हणाले की समूळ अज्ञान नाहीस करून जेव्हा ज्ञान झालं ही भावना देखील जाते, ज्ञानाची अहंता देखील जाते, तेव्हा जे शिल्लक राहतं विश्वाभास म्हणजे अज्ञान नाहीस झाल्यानंतर ज्या ज्ञानाने तो अज्ञानाचा भास नाहीसा झाला ते अज्ञान देखील वेगळेपणाने राहत नाही. असं जेव्हा भगवंत म्हणाले तेव्हा अर्जुनाच्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेला हा जो बोध आहे तो बोध कशा प्रकारे प्रगटला. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात योगींचा चंद्रोदयो जैसा क्षीरार्णवी, आकाशामध्ये चंद्रोदय झाल्यावर क्षीरसागरामध्ये चंद्राचं प्रतिबिंब ज्या प्रकारे दिसतं त्या प्रकारे अर्जुनाला भगवंतांनी सांगितलेला हा बोध समजला. किंवा जर प्रतिभिंत म्हणजे समोरची भिंत अत्यंत चोख असेल तर त्या भिंतीवर समोरचं चित्र उमटतं जसंच्या तसं उमटतं. तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांद तसे, तसा अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये एकमेकांचं जणू प्रतिबिंब एकमेकांमध्ये पडलं. अर्जुनाचं श्रीकृष्णांमध्ये आणि श्रीकृष्णाचं अर्जुनामध्ये. ज्ञानेश्वर असं म्हणतात की या वस्तू स्वभाव म्हणजे स्वरूप बोधाचं विशेष असं की तो प्राप्त जेव्हा होतो तेव्हा गोडी वर्धिष्णू होऊ लागते तसं अर्जुनाचं झालं. म्हणून मी अनुभवीयांचा रावो अर्जुन म्हणे, म्हणून मी असं म्हणतो की अर्जुन हा अनुभवी जे आहेत त्यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, राव आहे. भगवंतजी व्यापक अशी गोष्ट सांगत होते आणि व्यापक गोष्ट सांगत असताना उपाधीच्याही पलीकडची उपाधीरहित अशी परमात्म्याची स्थिती भगवंतांनी जी वर्णन केली ती परिपूर्णपणे अव्यंगवाणे म्हणजे परिपूर्णपणे माझ्या करता भगवंतांनी वर्णन केली असं कृतार असं अत्यंत कृतज्ञतेने अर्जुन म्हणू लागला. तेव्हा भगवंत असं म्हणाले की आम्हालाही ही गोष्ट परत परत बोलायला आवडते, एवढंच नव्हे तर परत परत आणि अखंड हीच गोष्ट बोलावी अशी आमचीही मनीषा आहे. तरी काय की जे न जोडे पुसते ऐसे, पण विचारणारा तुझ्यासारखा भेटत नाही म्हणून खरं म्हणजे आम्ही ही गोष्ट बोलत नाहीतर आम्हालाही ही गोष्ट सतत कोणाला ना कोणाला तरी सांगावी असंच वाटत राहत. असं असल्यामुळं या निरुपाधिक स्थितीचं परमात्म्याचं वर्णन करण्याचं माझं जे मनोरथ त्या मनोरथाचं फळ म्हणून जणू तू मला भेटलास असं भगवंत अर्जुनाला म्हणायला लागले. आणि केवळ भेटला नाहीस तर तू तोंड भरून प्रश्न विचारतो आहेस, तुझ्या प्रश्न विचारण्याने मला अधिकाधिक समाधान होतं आहे. जे विलक्षण असं सुख अद्वैत भाव देखील बाजूला सारून म्हणजे अद्वैत भावाच्याही सहज स्थितीमध्ये लागतं त्या निर्मळ अशा अनुभवाच्या ठिकाणी राहून तू मला वर प्रश्न विचारतोस, पण मला असं वाटतं की माझंच सुख जणू तू मला देतो आहेस. जसा आरसा अतिशय जवळ जर धरला तर आपला डोळा आरशामध्ये स्पष्ट दिसावा, तसा तू खरोच संवाद करणाऱ्या संवादियांमध्ये निर्मळ आणि शिरोमणी आहेस असं भगवंत अर्जुनाला म्हणायला लागले. एकमेकांची स्तुती चालली आहे, अर्जुन भगवंतांची स्तुती करतोय आणि भगवंत अर्जुनाला मोठ म्हणतात. आता इथे अशी गोष्ट राहिलेली नाही की तुला काही माहीत नाही म्हणून तू विचारावंस, आणि आम्ही तुला माहीत नाही या भावाने तुला निरूपण करण्यासाठी म्हणून सुरुवात करावी, आता अशी कोणतीच गोष्ट राहिलेली नाही. तू माझा सोयरा झालेला आहेस, लौकिक अर्थाने माझा सोयरा आहेसच, मेहणा आहेसच, पण आता या जवळिकेचा नातेवाईक तू माझा झालेला आहेस असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. किती स्तुतीपर बोलणं लिहावं हे ज्ञानोबांकडून शिकावं असं म्हणून भगवंत थांबले नाहीत, तर असं म्हणून भगवंतांनी अर्जुनाला आलिंगन दिलं. आलिंगन दिलं आणि मग त्याचे दोन्ही खांदे धरले आणि कृपा दृष्टीने अर्जुनाच्या डोळ्यात पाहिलं. आणि मग अर्जुनाला ते असं म्हणाले की जसं दोन्ही ओठ पण बोलणं एक, जसे दोन पाय पण चालणं एक, तसं तुझं विचारणं आणि माझं सांगणं आहे. आता आम्ही आणि तुम्ही, मी आणि तू हे एका अर्थाने एकच आहेत. तू माझ्यापेक्षा वेगळा नाहीस, मी तुझ्यापेक्षा वेगळा नाही. सांगणारा आणि विचारणारा दोन्हीही आता एकत्वाच्या भूमिकेवर आहेत असं भगवंत अर्जुनाला म्हणायला लागले. असं बोलत बोलत देव आपल्या स्वतःच्याच नादात जणू भुलून गेले. ऐसे बोलत देव भुलला मोहे, अर्जुनावरच्या प्रेमाने देव अतिशय भुलून गेले. कोणाही सद्गुरूंचं आपल्या शिष्याबद्दल जसं व्हावं तसं भगवंतांचं अर्जुनाबद्दल झालं. जसं रामकृष्णांचं नरेंद्रांच्या बाबत झालं तसं अलीकडच्या उदाहरणामध्ये. बाळासाहेब तुम्ही आता शांत झाला आहात, लोकांना शांत व्हायला शिकवा असं स्वरूपानंद स्वामीजींना म्हणाले. जसे दोन आरसे एकमेकांच्या समोर ठेवावे. ऐसे बोलत देव भुलला मोहे आणि परत एकदा अर्जुनाला आलिंगन दिलं आणि मग भगवंतांच्या मनामध्ये आलं की संवाद सुख आहे खरं, पण हे इतकं अद्वैत निर्माण करते की यामुळं पुढचा संवादच व्हायचा नाही एखाद्याला. अगदी उसाच्या रसापासून केलेला गुळ असला तरी देखील तो टिकावा म्हणून त्याच्यात थोडस मीठ घालतात, वेगळे पण थोडं तरी घालतात. हा आणि मी जर एक अशा भूमिकेमध्ये दीर्घकाळ राहिलो तर संवाद सुखच उरणार नाही असं देवांच्या मनामध्ये आलं. आधीच मी नारायण आणि हा नर, नर नारायणाची आमची जोडी सुप्रसिद्ध, आणि जर खरंच एकमेकांना एकमेकांविषयी या टोकाचा अद्वैत भाव निर्माण झाला तर पुढं सुखानी का होईना संवाद घडणार तरी कसा. म्हणून श्रीकृष्णांनी मनोमन असा विचार केला की माझा हा अद्वैत भाव आता माझ्या मनामध्ये जिरून जावं. या बुद्धी सहसा श्री कृष्ण म्हणे, विरेशा पैगा तो तुआ कैसा प्रश्न केला, तू कोणता बरं प्रश्न विचारलास, अद्वैताच्याही वर पलीकडे जाऊन भोगणं एकरूपत्वानी, असं जे परम सुख आहे ते परम सुख मला सांगावं असा तू प्रश्न केलास, कोणता प्रश्न केलास, काय बरं तू विचारलंस असं श्री कृष्ण अर्जुनाला म्हणाले। ते इतक्या नेमक्या वेळेला होतं की अर्जुन देखील असाच श्रीकृष्ण सुखात आणि अद्वैत सुखामध्ये सहसा विरत चाललेला होता, जवळपास संपत चाललेला होता। या प्रश्नामुळे तो परत अर्जुनपणावर आला। जो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता तो परतोनी मागुता प्रश्नावळीची कथा ऐकू आला। तेथ सद्गदे बोले, अर्जुनाची स्थिती अत्यंत सद्गदित झाली। अर्जुने जी जी म्हणितले, निरुपाधिका आपले रूप सांगा। मी असं विचारत होतो की आपलं निरुपाधिक रूप काय, त्याचं वर्णन तुम्ही मला करून सांगा असं मी तुम्हाला विचारत होतो। यया बोला शानंगी, तेची पुसावया लागी, उपाधी दोन्ही भागी निरूपित असे। अरे हेच तर सांगण्यासाठी ही उपाधी दोन बाजूंनी विभागून मी तुला सांगत होतो। उसलिया निरूपहित उपाधी का सांगे येथ, निरुपाधिक सुख सांगण्यासाठी उपाधी का म्हणून सांगत होतो असं जर तू विचारशील, हे कोणाही प्रस्तुत गमे जरी तरी ताकाचे अंश फेडणे याचे नाव लोणी काढणे। ताक हे केवळ ताक राहण्यासाठी म्हणून त्याच्यातला काही अंश बाजूला काढावा लागतो। तसं निरुपाधिक त्याच्यातून उपाधी बाजूला काढायला लागते, मग उरतं ते पूर्ण निरुपाधिक। म्हणून उपाधी काय ते मी तुला सांगत होतो, तरी ताकाचे अंश फेडणे याची नाव लोणी काढणे, चोखाची शुद्धी तोडणे किडेची जेवी। सोनं जर चोख करायचं असेल तर त्याच्यात जे हिंकस घातलेलं असतं ते तोडून वेगळं करावं लागतं, बाजूला करावं लागतं, त्याचं संशोधन करावं लागतं। बाबुळीची सारावी हाते तरी पाणी तव असे आईते, पाण्यावर आलेली बाबूळ म्हणजे शेवाळ बाजूला केलं की मग पाणी निर्माण करावं लागत नाही, पाणी तिथं असतंच, पण ते शेवाळ जसं बाजूला करावं लागतं। अभ्रची जावे गगन ते सिद्धची की, किती एका पाठोपाठ एक उपमा देतात। मेघ ढग जर दूर झाले, आभाळ भरून आलेलं जर दूर गेलं तर गगन हे जाग्यावरच आहे। वरील कोंडियाचा गुंडाळा झाडूनी केलिया वेगळा, कोंडा कोंड्याचा गुंडाळा संपूर्ण कोंड्यानी अच्छा दिलेला कण, तो कोंडा दूर केल्यावर कणू घेता मग कण हातात पडतो, विरंगोळा असे काही। मग अशा प्रकारे कोंडा बाजूला सारण ही कृती म्हणजे काही वेळ घालवणं आहे। तैसा उपाधी उपहिता शेवटू जेथ विचारिता, ते कोणाचेही न पुसता निरुपाधिक। एक उपाधी आहे आणि एक उपहित आहे। उपहित म्हणजे ज्या मूळ पदार्थावर उपाधी आहे अशी गोष्ट म्हणजे उपहित। उपाधीला काहीतरी अधिष्ठान लागतं, ज्याच्या अधिष्ठानावर उपाधी असते ते म्हणजे उपहित। जय तैसा उपाधी उपहिता शेवटू, उपाधी उपहिता सह जर दोन्ही बाजूला झाले तर ते कोणातेही नपुसता निरुपाधिक. हे दोन्ही जर बाजूला झाले तरच निरुपाधिक शिल्लक राहणार. जैसे न सांगणेवरी बाळापतीसी रूपकरी, न सांगूनच आपला पती कोण आहे ते जसं बाळा म्हणजे लहान मुलगी सांगते की रामकृष्ण सांगायची ती गोष्ट जे काही एक दोन प्रवचनाच्या आधी कुठल्या तरी प्रसंगाच्या वेळेला सांगितली की याच्यातला तुझा नवरा कोणता ग, असं मैत्रिणींनी विचारल्यानंतर तो टोपी घातलेला असं जसं तिने म्हणावं, मग तो मिशा वगैरे आहे तो, कानात बिगबाळा घातलेला नाही, मग तो सदरा सूट पॅन्ट घातलेला तो, तेव्हा काहीच नाही, तेव्हा मग बोलणंच नाही. बाकीच्यांना नाही नाही नेती नेती न इती न इती असं म्हणून जो आहे त्याच्या वेळेला काही बोलणंच नाही. जैसे सांगणे वरी बाळा त्याच्या पलीकडे असं पीएसी संकेत जो दावी जेतो तया सांडुनी चंद्रमा भावी जेतो असं म्हटलेलं आहे. द्वितीयचा चंद्रमा आकाशात फार थोडा वेळ राहतो, अमावस्या झाल्यानंतर द्वितीयचा चंद्रमा हा पश्चिमेच्या बाजूलाच रात्र झाल्याबरोबर दिसतो आणि तिथंच तो अस्तंगत देखील होतो. तो फार थोडा वेळ आकाशात असतो आणि त्याच दिशेला असतो. रात्र झाली की तो दिसायला सुरुवात होते आणि दिसायला सुरुवात होईपर्यंत त्याचा अस्त होतो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्र जसा दिसतो तसा मग तो पूर्वेकडे पूर्वेकडे उगवतो आणि पौर्णिमेच्या वेळेला असा पूर्वेच्या बाजूला पूर्ण उगवतो. पण प्रथमेची जी पाडिव्याची चंद्ररेखा द्वितीयपेक्षा देखील थोडा वेळ असते. पाडव्याच्या चंद्ररेखेचं उदाहरण ज्ञानेश्वर महाराज देतात ते फार क्वचित दिलं जातं, कारण तो दिसतो आणि लगेचच जातो. द्वितीयचा थोडा वेळ तरी राहतो आकाशात, तुलनेने तृतीयचा अधिक राहतो. म्हणून प्रथमेचा चंद्र आकाशामध्ये, अमावस्येनंतरच्या प्रथमेचा चंद्र आकाशामध्ये जर पाहायचा असेल आणि मुळात झाडी वगैरे भरपूर असेल तर आकाशही स्पष्ट दिसत नाही आणि तो दिसेपर्यंत मावळतो, त्यामुळं एखाद्या फांदीचा आधार घेऊन सांगायला लागतं की ती जी फांदी दिसतीये शेवग्याची, ती शेवग्याची शेंग दिसते का, त्याच्या पलीकडे पहा असं सांगायला लागतं, त्याच्या पलीकडे ती चंद्रकोर दिसते। द्वितीयसी संकेत तो देखील हे असंच उदाहरण आहे, हेच उदाहरण आहे। पाडिव्याची चंद्ररेखा निरुती दावावया शाखा, काही शाखा दाखवणं हा हेतू नसतो, दाखवायची आहे ती प्रतिपदेची चंद्रकोरच, पण ती दिसणं इतकं मुश्किल म्हणून मग ती फांदीच्या योगाने दाखवावी लागते। त्याप्रमाणे उपाधीचं जे वर्णन आहे, उपाधी आणि उपहित, क्षर आणि अक्षर पुरुषांचं, ते केवळ पुरुषोत्तम काय ते सांगण्यासाठी म्हणून आहे, याच्या संकेताने मग पुरुषोत्तम समजेल। पाडिव्याची चंद्ररेखा निरुती दावावया शाखा, दावीजे तेवी औपाधिका बोली, या उपाधी आणि उपहित ही जी बोली आहे, हा जो प्रघात आहे बोलण्याचा, तो त्या प्रकाराने आहे। खरा तू विचारलंस त्याप्रमाणे निरुपाधिक परमात्मा पुरुषोत्तमच सांगायचा आहे, पण त्याच्या आधी हे क्षर आणि अक्षर सांगणं गरजेचं आहे। द्वाविमौ पुरुषौ लोके, या लोकामध्ये म्हणजे या जगतामध्ये द्वाविमौ पुरुषौ दोन प्रकारचे पुरुष आहेत, क्षरः अक्षर एवच, क्षर आणि अक्षर अशी त्यांची नावं आहेत। क्षर सर्वाणी भूतानी, क्षर पुरुष म्हणजे सर्व भूत मात्र। कुटस्थः अक्षर उच्यते, आणि सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी जो गूढत्वाने लपलेला प्रगट नसणारा म्हणून कुटस्थ जीव, त्याला अक्षर पुरुष असं म्हणतात। फार फार सुंदर श्लोक। संबंध भगवद्गीतेमध्ये हे क्षर अक्षर ही संकल्पना अनेक ठिकाणी भगवंतांनी सांगितली। सातव्या अध्यायात प्रथम सांगायला सुरुवात केली, सातव्या अध्यायात सांगितली, या तेराव्या अध्यायामध्ये सांगितली। सातव्या अध्यायामध्ये परा आणि अपरा प्रकृती अशी जी भगवंतांनी अष्टधा प्रकृती सांगितली, भूमी ही आपाहा अनलाहा वायुः कम मनो बुद्धी एवच, पृथ्वी आप तेज वायु आकाश मन बुद्धि अहंकारम इति यम्ने भिन्ना प्रकृति अष्टधा, आणि अहंकार असे हे आठ ही पराप्रकृती समजली जाते, ही अपराप्रकृती समजली जाते। अपराप्रकृती म्हणजे कनिष्ठ प्रकृती, कनिष्ठ प्रकृती म्हणजे लगेच आपल्याला सापडते अशी। आणि या अपरा प्रकृतीच्या आतच एक परा प्रकृती आहे, ती जीव प्रकृती म्हणून ओळखली जाते असं सातव्या अध्यायामध्ये सांगितलं। त्याचीच ही किरण आहेत। सातव्या अध्यायात जे सांगितलं तेच पुढे आठव्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं। काय अक्षरम ही परम ब्रह्म, काय अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्यते भूत भाव भव करो विसर्ग कर्म संज्ञिता। मूळ अक्षर परमात्मा या अध्यायाच्या भाषेत उत्तम पुरुष, या अक्षर परमात्म्याचा स्वभाव म्हणजे आपण कोणी आहोत असा मायाजन्य भाव मूळ माया त्याला अध्यात्म असं म्हटलेलं आहे. याच्यापासून भूत भाव भव कर्म विसर्गहा कर्म संज्ञिता हा भूतमात्र निर्माण व्हावीत याच्यासाठी घडणारी सगळी घडामोड याला कर्म असं म्हटलेलं आहे. आणि भूत भाव निर्माण झाल्यानंतर अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ याच्यामध्ये जो अधिभूत म्हणून सांगितला तो इथला क्षर पुरुष. अधिभूत म्हणजे देह, अधियज्ञ अधिदैव म्हणजे त्या देहाच्या आत असणारा जीव आणि त्यालाच यज्ञ दान तप ध्यान चिंतन नामस्मरण स्वाध्याय आदींचं वेड लागून जेव्हा तो आपण बद्ध आहोत तिथून आपण सुटलो पाहिजे मुक्त झालो पाहिजे अशा भावनेने प्रयत्न करायला लागतो तेव्हा हा अधिदैवच जीवच खरा पण अधियज्ञ भावामध्ये येतो म्हणजे परमात्माच मी अशा भावामध्ये येतो असं तिथं सांगितलं. या अध्यायाचा हा अध्याय 15वा आहे. 13व्या अध्यायाच्या सुरुवातीला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे याच संकल्पनांना उद्देशून भगवंत म्हणाले. ज्याला इथं क्षर पुरुष म्हटलंय तिथं त्याला क्षेत्र असं म्हटलंय. इथं ज्याला अक्षर पुरुष म्हटलंय त्याला तिथं क्षेत्रज्ञ म्हटलंय. आणि क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्रांमध्ये मीच एक भरून राहिलेलो आहे असं समजणं हे ज्ञान लक्षण असं सांगितलंय. म्हणजे या अध्यायाच्या भाषेत पुरुषोत्तम. आणि हीच गोष्ट परत कपिल महामुनींच्या सांख्य शास्त्राप्रमाणे प्रकृती आणि पुरुष या संकल्पनांमध्ये परत 13व्या अध्यायामध्ये सांगितलं. एक प्रकृती त्या प्रकृतीच्या बरोबर त्या प्रकृतीच्या मध्येच असणारा पुरुष जीवभाव अंबुली आणि अंबुला यांची जोडी अंबुली जोडे अंबुला खाये सर्व कर्म प्रकृतीची आणि पुरुष तो उगा केवळ त्याच्या अधिष्ठानामुळं प्रकृती उदंड प्रकारे कर्म करते. जन्म झाल्यापासून मरेपर्यंत केलेली जर कर्म आठवली तर आश्चर्य वाटतं. केवळ जेवणाचं कर्म जरी आठवलं तरी मला असं वाटतं की एक माणूस जेवढं जेवतो तो जेवढं जेवतो तेवढं बाजूला काढून ठेवायचं तर फार फार मोठं मला वाटतं की ती 16x10 आणि 10 फूट उंची असलेलं असं एक मोठंच्या मोठं मोठी खोली सहज भरून जाईल मरेपर्यंत तो जेवतो तितकं बाजूला जर काढलं तर. उदंड जेवणाचं कर्म म्हटलं स्वामीजी तर म्हणायचे की गोडाऊनच्या गोडाऊन भरून जाईल. पण गोडाऊन म्हणजे काय झालं माझ्या डोळ्यासमोर. कधी कधी गोडाऊन म्हणजे या छोट्या छोट्या ओनरशिप याच्यामध्ये अशी एवढीशी खोली असते. पण ती रेल्वेची गोडाऊन समोर येतात तर मला असं वाटायचं जेव्हा स्वामीजी म्हणायचे की एवढं गोडाऊन कसं भरेल जेवतो तरी आपण पण एखादं भरेल देखील. नुसतं जेवणाचं कर्म केलं तरी आवाढव्य कर्म प्रकृतीचं आणि मग बाकीची सगळी बोलण्याची कर्म. परवा मी काय ते पाहत होतो सहज लावला टीव्ही का लावलेला कौन बनेगा करोडोपती तर एक भगिनी त्या यांच्या समोर इतकी चुणचुणीत बोलत होती अमिताभ बच्चनच्या समोर तर तो म्हणाला तुम्हाला कल्पना आहे का की एक स्त्री संबंध दिवसभरात किती शब्द उच्चारते तर ती काहीच तिला काहीच ती म्हणा तर ते म्हणाले की 22,000 शब्द उच्चारते तिला तर काहीच वाटलं नाही. तर अमिताभ बच्चन म्हणाला की आता ऐका की याच्या अगेन्स्ट एक पुरुष दिवसभरात किती शब्द उच्चारतो. तर अमिताभ बच्चननी असं सांगितलं की 6,000 शब्द उच्चारतो 22,000 शब्द एक भगिनी म्हणजे केवढं अचाट कर्म. संबंध जन्मभर जर म्हणायचं झालं, नुसतं बोलण्याचं कर्म म्हटलं तरी केवढं प्रचंड, नुसतं खाण्याचं म्हटलं तरी केवढं प्रचंड. अनावश्यक हालचाली किती, आवश्यक हालचाली किती. म्हणून प्रकृती सगळं काही करते आणि त्यावेळेला पुरुष काय करतो? पुरुष म्हणजे आत असणारा, जागा असणारा. पुरुष हा पुरुषाच्या देहाच्या आतही असतो आणि स्त्रीच्या देहाच्याही आत असतो, बर का? तो जीवरूपानी ज्याला म्हटलं जातं, तो जाणीव रूपानी असलेला तो नुसता उगा असतो आणि प्रकृती उदंड कर्म करते. अशा प्रकारे हे दोन द्वाविमो पुरुषौ लोके, या लोकांमध्ये दोन पुरुष आहेत, एक क्षर पुरुष आहे आणि एक अक्षर पुरुष आहे. क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष यांच्या मिलाफातून हे विचित्र विश्व निर्माण झालेलं आहे. एक साधं पेरूची बी जरी म्हटली तरी देखील त्या बीच्या ठिकाणी रुजण्याची पूर्ण क्षमता असते. तिला एक देह असतो आणि देहाच्या आत काय असतं कोण जाणे, अजून नाही समजलेलं. ते सगळं जरी फोडलं तरी पंचभौतिकच दिसत आहे शास्त्रज्ञांना. जीवतत्व त्याच्या आत नक्की कसं असतं हे अजून कळलेलं नाहीये. पण ते रुजलं की पेरूचा वृक्ष तयार होतो, त्याला असंख्य पेरू, एका पेरूमध्ये असंख्य बिया, एका बी मधून जे वृक्ष बीज वृक्ष न्यायानी एका बीजाचं जंगलच्या जंगल तयार होईल एवढं सामर्थ्य एका बीजामध्ये असत. अशा रीतीने वरच कवच म्हणजे पंचभौतिक देह आणि त्या देहाच्या आत असणारी जीवभावना, तत्त्वम असि श्वेतकेतो इति, हे महावाक्य जेव्हा उद्दालक मुनींनी आपल्या शिष्याला, तो त्यांचा मुलगाही होता, श्वेतकेतूला सांगितलं, तेव्हा त्यांनी सांगितलं हा जो समोरचा वृक्ष दिसतो आहे, या वृक्षाच्या जर मुळावर कुऱ्हाडीचा घाव घातला तर ते स्त्रवेल, तो वृक्ष स्त्रवेल पण राहील, जिवंत राहील. त्याच्या एका फांदीवर जर घाव घातला तर स्त्रवेल याचा अर्थ त्याला फार वाईट वाटेल पण तो जिवंत राहील. आणि एका बारीक फांदीवर जरी घाव घातला तरी देखील कदाचित ती मोडेल, कदाचित तुटकी तिथं राहील, तो स्त्रवेल पण तो राहील. तो पुन्हा फळेल, पुन्हा फुलेल, सगळं त्याच्या बाबत होईल. पण जर त्या वृक्षानीच आपल्याला सोडायचं ठरवलं तर मात्र तो वठून जाईल. त्याच्या आत जी जीवशक्ती आहे ती जीवशक्ती येते कशी, कुठून? ही केवळ क्रिया आहे की खालून पाणी मोठ्या प्रमाणावर शोषून घेतात मुळं आणि सगळ्या खोडामार्फत फांद्यांमार्फत पानांपर्यंत पोचवतात आणि पानं जगण्यासाठी म्हणून त्या पानांमधून त्याचं बाष्पीभवन होतं आणि वृक्ष जिवंत राहतो, एवढीच घटना आहे. कोणामुळे तो जिवंत राहतो, ती शक्ती कोणती? तो अक्षर पुरुष. माणसाचा पाय मोडतो, तुटतो देखील. लहानपणी आमच्या वाड्यात एक जण मिलिटरीमध्ये होता, तो आम्ही अगदीच लहान 5वीत आणि त्यांचा मुलगा मिलिटरीत लागलेला तेव्हा कानपूरच्या रेल्वे स्टेशनवर सुट्टी काढून घरी येत होता आणि काहीतरी सिगरेट ओढण्यासाठी सिगरेट घेण्यासाठी म्हणून धावत पळत गेला त्या स्टॉलवर रेल्वेच्या. ती घेतली, पेटवली, तोपर्यंत गाडी सुटायला लागली म्हणून पळत पळत येऊन गाडी पकडली. पूर्वी आमच्या लहानपणी असे पॉइंटेड बूटची एक फॅशन होती, त्याला असं चांगलाच पॉइंट होता, तिथं पाय कुठला पोचत नसे, पाय संपल्यावर थोडा वेळ तो असा पुढं पॉइंटेड बूट असत, तिथं जोर नसायचा, तिथं त्याचं पाऊल पडलं तर तो खालीच गेला. जे रेल्वे आणि प्लॅटफॉर्म याच्या मध्ये तो गेला आणि लोक कोणालाच काही सुचेना, गाडी तर सुटलेली होती, त्याच्या मांडीवरून गाडी गेली, पुढे ती थांबवली, पण तोपर्यंत तो पाय पार तुकडा झालेला होता. वृक्षाच्या फांदीवर जर घाव घातला तर तो सुतरवतो पण राहतो. माणसाचाही तसंच आहे. पण जेव्हा त्याचा जीवच त्याला सोडून जातो तेव्हा त्याला कोणी नाही वाचवू शकत. हा जो अक्षर पुरुष आहे, हा अक्षर पुरुष आणि क्षर पुरुष या दुहेरी मसाल्यातून सगळं विश्व निर्माण झालेलं आहे आणि सगळीकडे हेच आहे. द्वाविमो पुरुषौ लोके क्षरश्च अक्षर एवच. आणि जे क्षर म्हणजे नाशिवंत, नाश पावणार, हर घडीला बदलणार, हर घडीला नवीन उत्पन्न होणार असं विश्व अक्षर पुरुषाच्या अधिष्ठानावर आहे. उपहिताच्या अधिष्ठानावर उपाधी आहे. झाड आहे, कळी आहे, उद्या त्याचं फूल होतं, नवीन कळ्या धरलेल्या आहेत, उद्याचं फूल उद्या संध्याकाळी निर्माल्य होतं, नवीन कळी उमलायला तयार आहे आणि ती झाली तरी देखील पुढे आहेतच. फुले वेचिता बहरू कळी असी आला. कितीही फुलं जरी वेचली तरी देखील कळ्यांचा बहर तसाच आहे. ही जी क्षरता आहे, ही क्षरता जगताचं वैभव आहे. ही क्षरता नसेल तर जग निरस होऊन जाईल. अगदी लहानपणापासून आपल्या अवतीभोवतीचं विश्व किती क्षरलं, किती झरलं, किती संपलं असा जर विचार केला, जसं त्याचं जे काही वय आहे तोपर्यंत, खरंच जुनी फुलं गेली, नवीन फुलं आली, अजून कळ्याही येणार आहेत. जीवनात त्यामुळे एक प्रकारचा आनंद आहे. आजी गेली, नात आली, काय जातं काय येतं, पण ही जी क्षरता आहे त्यामुळे हे जीवन जिवंत आहे. ही जर क्षरता नसती तर जीवन हे निरस झालं असतं. किती वर्ष आपण एकमेकांशी व्यवहार करायचा, एकमेकांना कंटाळलो तरी इलाज नाही. इथं जाणं आहे, नवीनांनी येणं आहे, त्यांनी जाणं आहे, अजून नवीनांनी येणं आहे आणि सर्वांच्या आत तो अक्षर पुरुष आहेच आहे. उपहित हे आहेच, ते सर्वांच्या आत आहे आणि देह मात्र बदलतायत. या वर्षीचे आंबे खाऊन झाले, आता थंडी पडतीये, तर परवा कोणीतरी म्हटलं की आता मोहर चांगला लागेल, पुढच्या आंब्यांची अपेक्षा आहे. म्हणून जीवन हे सुरस आहे. असं सर्व काही आहे. बघता बघता डोंगर उजाड झाले, बघता बघता कोणाला तरी प्रेरणा झाली, आणि हिरवाई सगळीकडे नटून राहिली. प्रयत्न केले, परत हिरवेगार झाले, परत कधीतरी ते उजाड होतील, परत कधीतरी ते हिरवेगार होतील. उन्हाळ्यामध्ये सगळे डोंगर बोडके रखरखीत, आणि तेच एक दोन पाऊस झाले की कसे तृणांकुर येतात. हा क्षर पुरुष आहे, तो जातो देखील, नाहीसा देखील होतो, येतो देखील. तो येतो तेव्हा किती आनंद होतो. या सगळ्याचा शेवटचा काळ आपल्या इथल्या देशाच्या भाषेमध्ये जर म्हणायचं झाला तर दिवाळी दसऱ्याच्या वेळेला रान फुलं देखील फुलतात आणि कुठं जातात, आता नाहीत. नाहीत एवढंच नाही तर ती झाडंही वाढतात, वणवे लागतात, सगळं जळून खाक होतं आणि परत कसं येतं. याचं कारण द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एवच. एक क्षर पुरुष आहे आणि एक अक्षर पुरुष आहे, त्यांचीही किमया आहे. क्षर सर्व आणि भूतानी, क्षर म्हणजे सर्व भूत मात्र जी झरणारी आहेत, खचणारी आहेत, क्षरता आहे त्यांच्या ठिकाणी, संपणं आहे. कुटस्थ हा अक्षर उच्चते, आणि जो अक्षर आहे कुटस्थ तो मात्र तसाच्या तसा उगा, जसा आला तेव्हा जसा होता, पूर्ण पूर्णच जन्म होतो त्याचा, आणि मरताना देखील तो पूर्णच असतो. तो बोधात भले नसेल पण त्याला कोणी मारू शकत नाही, तो परत जन्माला येतो. पंचभौतिक देह जळून जातो, तो मारला जातो, पण हा नाही मारला जात. अशी मजा आहे. आपली वेळ संपली, आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. Hari 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 Swami Ji Bola Pundali Kavarade Hari Vittal Shri Jnana Deva Tukara Shri Jnaneshwara Maharaj Ki Jai. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.